काल सांगून गेलो सबक होतो के कोणती मुसीबत या तकलीफ येऊन माणूस आपले सबब मौताची तमन्ना करणार जेव्हा मुसीबत आली से आपले चालना बोलून पहिले मौत दे बोलले. अब तो ये कहते हैं कि मर जाएंगे, मर के भी चैन नहीं आया तो कहां जाएंगे. मानुष इतना बलता मरू अच्छा हो इतना फिर कौन बर्दाश्त करूजेगा, लेकिन मरुण चैन है तो सुकून है इतमान है क्यों ना दी अपनों बदतरीन मौत आपस मुझे. दर्शक फरमाले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितना को तू मुसीबतें ऊपर तकलीफें बर्दाश्त कर सके ना बोलू नसल मौता तकलीफ मौता मांगू ना हाथ मौता की तमन्ना करना हाथ. अगर तुमका मौता सबक चटकोस नाचारी है आणि तुम्ही आपले मौत येऊ बोलून चटकोस चाहता त्यांनी ही दुआ करा अल्लाहुम्मा अहयिनी मा काना फिल हयातु खैरन ली. हे अल्लाह मका जिंदा धरो चटला सर मुझे सब जिंदगी बेहतर अशे. वतवफनी इजा काना फिल वफातु खैरन ली मका वफात से ये चटला सर मुझे सब वफात बेहतर अशे. अल्लाह पर तमन्ना करना परवरदिगार तू मुझे सब बेहतर वलखता जिंदगी दे आणि तू मुझे सब वफात बेहतर वलखता तू वफात दे. तुम्ही तमन्ना करना हा मौताची तमन्ना करना हा कि मौत येऊ आणि ही मुसीबतें तकलीफें आपला नजात मिळते राहो कोणती मुसीबतें बोलो. आणि दुसरी आज त्याच्या मुली जाते कोणती मुसीबत आणि तकलीफ आहे ना बिमारी आहे ना त्याच्या उपर सब्र करू का बाबेला करणं जे बल्कि इलाज करू जे मुस्तहब आहे. कोणती मुसीबत बिमारी आहे ना सब्र करू का बाबेला शिकायत गौजी घालते पटला हे करणं जे इलाज करू जे मुस्तहब असे. बीमारी तो इलाज है इलाज करा वावेला करून शिकवा शिकायत करून सगळे कराते असेल गौजी घालते बसला वो तरीका मैं सब्र करूगा. हर बीमारी ऊपर इंसान सब्र करूगा वावेला करते राहू नजे इलाज करू जो सुन्नत है. नंबर दो बीमारी को ना डाला के बीमारा की इयादत करू जे को सुन्नत है मुस्तहब है. कोणतो शख्स बीमार पड़ना ते शख्साची इयादत करूचे सुन्नत हानी मुस्तहब है. आणि काफिराची इयादत तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिरा हे जायज आहे बसला बोला. काफिर तो अगर बीमार पडला त्यान तुमचं ताल्लुक आहे देसरी त्यान त्याची इयादत करूचे को ठीक आहे जायज आहे. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस शरीफ मित्र आहे की एक असेल माणसाची इयादते केले आणि त्याची इयादते केल्यावर त्या इमानाची दावत दिली तो बाबा अरे पल्लो बापा चांगले हुजूर जे आपले सांगतात मान्य वाफी केला तोडपल काम फौरन इमान कबूल करून राहतो आणि तिची त्याची रूह पक झाली इमाने सरी केले हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुक्र अदा केले की मोजी वजन हो जहन्नमा होतो वरलो. तर इयादत करूचे को सुन्नत बल्कि बुखारी आणि मुस्लिम शरीफ मध्ये रिवायत येता हजरत बराय इब्न आतिब रजियल्लाहु अन्हु रिवायत के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हुकुम दिले की जनाजा भीतर शरीक जाया जनाजा व्हायला त्याच्या भीतर शरीक जाया आणि मरीजाची इयादत करते राहा مريض من جوا تدري تجي يا ذكرى. سبحان الله بحمده سبحانك الله بحمدك أشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك.